नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 78व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहेत. आकाशवाणीच्या देशभरातल्या सर्व केंद्रांवरून तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून संध्याकाळी 7 वाजता हे भाषण प्रसारित केलं जाईल. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपतींचं संबोधन प्रसारित होणार असल्यानं आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी 7:15 प्रसारित होईल. 78व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्यानंतर ऐतिहासिक तटबंदीवरून ते देशाला संबोधित करतील. स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारनं देशभरातल्या विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या 123 अधिक व्यक्तींचा समावेश आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पोलीस, अग्निशमन, होमगार्ड, नागरी सुरक्षा आणि सुधारणा सेवेतल्या 1,037 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा करण्यात आली आहे. 729 जणांना प्रशंसनीय सेवेसाठी पदकं जाहीर झाली आहेत. यात महाराष्ट्रातल्या विविध सेवांमध्ये कार्यरत असलेल्या 59 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालय, विधानमंडळ, गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाची ऐतिहासिक वास्तू, बृहन्मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय, शासकीय कार्यालयं, रस्ते अशा प्रमुख ठिकाणी राष्ट्रध्वजाच्या रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने चित्रपटसृष्टीसाठी पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना तर राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक संकलक एन चंद्रा यांना जाहीर झाला आहे. कोलकाता इथल्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश काल उच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवासी डॉक्टरांच्या राष्ट्रीय संघटना फोर्डाने देशव्यापी संप मागे घेतला आहे. मुंबईत मार्डने पुकारलेला संप आजही सुरूच असून मुंबईतल्या केईएम, सायन आणि नायर सारख्या रुग्णालयात डॉक्टर कामावर नाहीत. आपत्कालीन सेवा मात्र सुरूच ठेवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 150 अंकांची वाढ झाली आणि तो 79,106 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 5 अंकांची वाढ नोंदवत 24,144 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.